तर या ठिकाणी भगवंतांचा अवतार जे भगवंत अनेक अनेक आपल्या सृष्टीमध्ये परिस्थितीनुसार अनेक अनेक अवतार घेत असतात. तसं पाहिलं तर शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की भगवंतांचे जे अवतार आहेत ते असंख्य आहेत. ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा आहेत त्याप्रमाणे भगवंतांचे असंख्य अवतार आहेत, त्याची आपण गणती करू शकत नाही. तरीही आपण पाहतो की मुख्य भगवंतांच्या 10 अवतारांचं वर्णन केलेलं आहे, ज्याला दशावतार आपण म्हणतो. आणि ह्या दशावतारामधून जो प्रथम अवतार जो आहे भगवंतांचा, मत्स्य अवतार, तर त्या अवतार त्या भगवंतांच्या लीलेचं या ठिकाणी भागवत मधील हे कथा या ठिकाणी सुरुवात आहे. तर शिल प्रभुपाद या ठिकाणी सुखदेव गोस्वामी पण त्याचं वर्णन करतात की जे मत्स्यावतार आहेत हे 2 होऊन गेलेले आहेत. जेव्हा प्रलय होतो आणि प्रलयाच्या वेळी जेव्हा संपूर्ण पृथ्वी संपूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे जलाने व्यापलं जातं, त्यावेळी भगवंत विशेष मत्स्य अवतारा जो आहे तो घेतात. कारण मत्स्य म्हणजे पाण्यामध्ये विहार करणं आणि पाणी म्हणजे भगवंत साधारण नाहीत, की त्यांचं जे अवतार आहे हा त्यांचं विशाल अवतार आहे. आपण पाहतो सत्यव्रत राजाजीमध्ये भगवंतांनी एवढं मोठं रूप घेतलं की समुद्र सुद्धा कमी पडला त्या अवताराला. तर अशा प्रकारे भगवंत जेव्हा अवतार घेतात मत्स्य रूपामध्ये, तर तेव्हा प्रलयाचं जल जे आहे ते संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकतं. आणि त्याच्यामध्ये पहिला जो अवतार आहे तो जे ते अगोदरच्या कल्पामध्ये जेव्हा ब्रह्माजींना निद्रेची त्यांची वेळ झाली, तर त्यावेळी त्यांच्या मुखातून जे वेद बाहेर पडले, तर ते वेद जो आहे तो हयग्रीव नामक जो असुर आहे ते वेदाचं ज्ञान जे आहे त्याने हरण केलं. म्हणून भगवंतांनी ते ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी पहिला मत्स्य अवतार घेतला आणि भगवंतांनी त्या असुराचा वध करून काय केलं की वैदिक ज्ञानाचं रक्षण केलं. त्यानंतर हा जो आहे जी या ठिकाणी आता ही जी कथा सुरू आहे हा दुसरा अवतार आहे, जो भगवंतांचे महान भक्त सत्यव्रत राजा जे आहेत तर त्यांच्यासाठी भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे. तसं पाहिलं तर भगवंत नी ही जी लीला केली जी आपण आतापर्यंत जी पाहिलेली आहे की जेव्हा राजा जे आहेत पाण्याचं तर्पण करत असतात नदीमध्ये आणि त्यांच्या हातामध्ये छोटासा मासा येतो, तो अतिशय तो विनवणी करतो, ते साक्षात भगवंत असतात परंतु राजाला माहीत नसतं. परंतु भगवंत जे आहेत ते आपल्या भक्तांशी अशा प्रकारे लीला करतात. तसं पाहिलं तर ह्या मत्स्य रूपामध्ये भगवंतांनी नंतर अशा प्रकारे मोठे झाले, पुन्हा राजाला विनंती केली की मला या ठिकाणाहून तू घेऊन जा, कारण इथं मला अनेक मोठे जलचर आहेत ते मला भक्षण करतील, तू माझं रक्षण कर. म्हणून राजाला विनंती करून आपल्या दरबार राजवाड्यामध्ये घेऊन आला राजा. आणि घेऊन आल्यानंतर भगवंतांनी मोठं रूप घेतलं, पुन्हा त्या पात्रामध्ये भगवंत बसत नव्हते, पुन्हा मोठ्या जलाशयामध्ये विहिरीमध्ये सोडलं, विहिरीमध्ये पण भगवंतांनी मोठं रूप घेतलं, पुन्हा मोठ्या जलाशयामध्ये सोडलं, तेही जलाशय कमी पडू लागलं. मग तेव्हा समुद्रामध्ये सोडल्यानंतर समुद्रही भगवंतासाठी कमी पडू लागला. तर भगवंतांनी अशा प्रकारे काय केले, राजासोबत काय केले, लीला केली. आणि भगवंतांना संदेश काय द्यायचा होता, मुख्य संदेश काय होता, की आता 7 दिवसानंतर प्रलय होणार आहे आणि या प्रलयामध्ये संपूर्ण विश्व जे आहे ते जलमग्न होणार आहे आणि मी मत्स्यरूप धारण करून येऊन तुझं काय करेन, रक्षण करेन, एक नौका सोडेन, त्याच्यामध्ये सर्व तू साहित्य घेऊन ऋषींसोबत तू त्या नौकेमध्ये घे आणि मी तुझं त्या काय करेन, त्या प्रलयाच्या जलापासून मी तुझं रक्षण करेन. भगवंतांना केवळ एवढं सांगायचं होतं, तसं भगवंत असेच प्रकट होऊन पण सांगू शकले असते. भगवंतांना मत्स्यरूप घ्यायची काय आवश्यकता नव्हती तेवढ्यासाठी. नंतर जेव्हा प्रलय होणार होता तेव्हा ते मत्स्यरूप घेऊन भगवंत येऊ शकले असते, परंतु अगोदर राजासोबत भगवंतांनी अशा प्रकारे लीला करण्यासाठी हे मत्स्य जो अवतार आहे तो अगोदर घेऊन भगवंत प्रकट झाले. तर भगवंत अशा प्रकारे काय करतात, आपल्या भक्तांच्या सोबत लीला करतात. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये अतिशय सुंदररित्या राजा जे आहेत ते प्रार्थना करतात की या भौतिक जंजाळामधून ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे अशा मनुष्यानं पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेचा मार्ग जो आहे तो काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. तर या ठिकाणी दोन तीन विषय आहेत, तर त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. एक म्हणजे की हे भौतिक जगत जे आहे ह्याला या ठिकाणी भौतिक जंजाळ म्हटलेलं आहे. तर हे भौतिक जगत कसं आहे आणि यातून मुक्त होण्याचा जो मार्ग आहे, भगवत सेवेचा मार्ग जो आहे, तर हा सेवेचा मार्ग काय आहे आणि त्याच्यातून आपण कशा प्रकारे मुक्त होऊ शकतो, तर हे या ठिकाणी राजा जे आहेत विशेष रूपाने या श्लोकामध्ये वर्णन करत आहेत. तर भौतिक जग जे आहे आपण पाहतो की हे संपूर्ण जग हे पूर्णपणे द्वंद्वांनी भरलेलं आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय आहे, द्वंद्व आहेत. समानार्थी तिथं विरुद्धार्थी शब्द आहेत. आपण पाहतो की सुख आहे तिथं दुःख आहे, जय आहे पराजय आहे, जिथं मान आहे अपमान आहे, सुख आहे दुःख आहे. अशा प्रकारे हे भौतिक जगांमध्ये प्रत्येक पदोपदी हे असे द्वंद्व जे आहेत हे बघायला आपल्याला मिळणार आहेत. आणि ह्या द्वंद्वांनीच हे जगत बनलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट एक दुसऱ्याच्या काय आहे, प्रतिकूल आहे, विपरीत आहे. तसंच हे जे जगत आहे याला ह्या जग ज्याला भगवंतांची शक्ती आहे, परा आणि अपरा प्रकृती म्हटलेलं आहे, जी अपरा प्रकृती म्हणजे जे आध्यात्मिक भगवंतांचं धाम आहे, तर त्याचं जे विकृत स्वरूप आहे ते म्हणजे हे भौतिक जगत आहे. जे पूर्णपणे भगवंतांचं आध्यात्मिक धाम आहे, जे केवळ सुख शाश्वत आहे, आणि त्याच्या पूर्णपणे विरुद्ध म्हणजे हे जे भौतिक जगत आहे हे पूर्णपणे काय आहे, दुःखमय आहे, अशाश्वत आहे आणि स्थायी नाहीये. तर अशा प्रकारे हे भौतिक जगत आहे हे याच्या पूर्णपणे काय आहे, विपरीत आहे. तर अशा प्रकारची हे भौतिक जग जे आहे या द्वंद्वांनी काय झालेलं आहे, भरलेलं आहे. तर म्हणून आणि या अशा जगामध्ये आपल्याला जीवनामध्ये जीवन यापन करताना सुख दुःख किंवा हे सगळे जे काही परिस्थिती आपल्याला जीवनामध्ये येतात त्या परिस्थितीतून आपल्याला काय करावं लागतं, जावं लागतं. तर हे भौतिक जगत जे आहे याच्यामध्ये जो जीवात्मा या ठिकाणी येतो हा प्रत्येक जीवाचं स्वरूप जे आहे आनंदमय भेसात आहे. की म्हणजे आनंदी राहणं हे जीवात्म्याचं स्वरूप असल्यामुळे तो सुखाच्या शोधात राहतो, आनंदाच्या शोधात. आणि आनंद प्राप्तीची जी साधनं आहेत या जगामध्ये ती इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांच्या द्वारे व्यक्ती काय करत असतो, आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ही जी इंद्रिय आहेत ती जीवाचा कशा प्रकारे घात करू शकतात हे आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. की ज्याच्यामध्ये की हे जे डोळा आहे ही इंद्रिय आहे, ही इंद्रिय कशा प्रकारे नाशक एखाद्याचा घात करू शकतं, त्याला उदाहरण देताना म्हटलेलं आहे की जो पतंग आहे तो काय होतो, डोळ्याच्या रूपाकडे आकर्षित होऊन तो अग्नीमध्ये काय करतो, प्रवेश करतो आणि तो काय करतो, स्वतःचा नाश करून घेतो. त्यानंतर जो मासा आहे तो जिव्हेकडे आकर्षित होऊन त्याला जेव्हा पाण्यामध्ये पकडण्यासाठी गळ टाकला जातो तर जिव्हेच्या तृप्तीसाठी तो काय होतो, ते गळ हे करतो आणि तो स्वतःचा नाश जो आहे तो त्याच्यामध्ये करून घेतो. तसेच जे हरिण आहे ते संगीताकडे आकर्षित होतं. शिकारी जो आहे तो जेव्हा हरिणाला पकडायचा असतो तो मधुर असं संगीत वादन करतो, तेव्हा त्या संगीताकडे आकर्षित होऊन हरिण जे आहे ते काय होतं, ते आकर्षित होतं आणि शिकारी जो आहे त्यांना सहज पकडतो. त्याचबरोबर नाशिका त्याला भुंगा जो आहे तो कमळामध्ये कशा प्रकारे त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याच्यामध्ये स्वतःचा नाश करून घेतो. आणि स्पर्शेंद्रिय हत्ती जो आहे तो इंद्रियतृप्तीसाठी हत्तीच्या मागे धावतो आणि तो त्याला काय केलं जातं, पकडलं जातं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे वेगवेगळी ही जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच्या आहारी जाऊन व्यक्ती काय करतो, स्वतःचा नाश जो आहे तो करून घेतो या ठिकाणी. तर म्हणून हे जे भौतिक जगत आहे हे याच्यामध्ये कितीही व्यक्तीनं इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न केला तरी अंतिमतः त्याच्या जीवनामध्ये निराशा किंवा दुःख हेच येणार आहे. कारण आपण पाहतो की गीतेमध्ये भगवंतांनी या जगाला उपमा देतानाच म्हटलेलं आहे की दुःखालयम अशाश्वतम अभ्रम भुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन, की हे अर्जुना हे भौतिक जगत जे आहे ते पूर्णपणे दुःखाने बनलेलं आहे, भरलेलं आहे. याच्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी रूपी जे भयंकर दुःख आहेत ही याच्यामध्ये काय आहेत, भरलेले आहेत. आणि हे जगत केवळ हे केवळ एवढं इथपर्यंतच नाहीये की ह्या पृथ्वीवरच हे दुःख नाहीये, तर अभ्रम भुवन आलोका की अत्युच्च जो ब्रह्मलोक आहे तिथपासून ते खालील पाताळ लोकापर्यंतची सर्व स्थान जे आहे हे काय आहे, दुःखाने भरलेले आहेत. तर हे काय आहे, ह्या जगाचं स्वरूप आहे. आणि दुसरं आपण बघतो की हे तर दुःख कधी कधी म्हणजे जन्माचे दुःख जन्म आल्यानंतर पुढे संपलं ते दुःख, मृत्यूचं दुःख पुन्हा कधी येणार आहे हे माहीत नाहीये, जराव्याधी ते पण आता नाहीये, ज्या म्हातारपण जे आहे वयाच्या 50 वर्षानंतर सुरुवात होईल, आणि व्याधीचं जरी जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत व्याधी येणार नाहीये. मग एखाद्याला वाटेल की तोपर्यंत म्हणजे हे सुख आहे जीवनामध्ये, परंतु तसं नाहीये. कुंती महाराणी आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणते की पदम पदम येत विपदम न तेषाम, की पावलोपावली काय आहेत या भौतिक जगामध्ये काय आहेत, संकट आहेत, दुःख आहेत. आणि हे जगत अशा प्रकारे दुःखांनी काय झालेलं आहे, बनलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी कशी या भौतिक जगामध्ये दुःख आहेत, भयंकर दुःख आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी रूपानं अनेक व्याधी आहेत, त्याचबरोबर अनेक क्लेश आहेत, त्रिविध क्लेश आहे, या क्लेशांचं दुःख आहे. आज आपण पाहतो की कोरोनाने थैमान पूर्ण जगामध्ये घातलेलं आहे. तर हे जे असे भयंकर परिस्थिती आहे ती कोणती परिस्थिती केव्हा येईल हे आपण सांगू शकत नाहीये. तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की म्हणजे इतकं पूर्ण जग पूर्ण हादरून गेलेलं आहे या व्याधीमुळं. सगळेजण घरामध्येच बसलेले आहेत, कोणी बाहेर नाहीये आणि काही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये. तर आपण बघू शकतो की या जगामध्ये इतकी दुःख आहेत की व्यक्ती ज्या इंद्रियतृप्तीसाठी इतका प्रयत्न करतो, ज्या इंद्रियतृप्तीसाठी धन कमवतो किंवा सगळ्या गोष्टी करतो, सुखऐश्वर्य सगळी साधनं उपभोगतो, परंतु ती साधनं पण त्याच्या दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून आपण पाहतो की जसे की पाठीमागे ज्या ऐकण्यात आलेल्या 2 घटना या कोरोनाच्या संबंधामधल्या, की व्यक्तीला शेवटी जो आहे मृत्यू त्याच्याहून अधिक प्रिय असं काही नाहीये. सगळ्यात म्हणजे आपलं जीवन अतिशय प्रिय आहे, धन सुद्धा प्रिय आहे, परंतु जो मृत्यू आहे तो जेव्हा सगळं काही हिरावून घेतो तर ते व्यक्तीला धन सुद्धा प्रिय राहत नाहीये. जसे की आपण पाहतो की इटलीमध्ये जेव्हा लोकांचे पूर्ण घराची घर संपूर्ण कुटुंब संपून गेले या ह्याच्यामध्ये, लोकांनी अक्षरशः सगळे धन जे आहे रस्त्यावर फेकून दिलं. एक अतिशय मोठा धनाढ्य व्यक्ती, तर त्याच्या परिवारातील सगळे लोक संपून गेले, एक पण शिल्लक राहिला नाहीये. तर तो व्यक्ती इतका इतकं धन असूनही ते धन त्याला सुख देऊ शकलं नाहीये. शेवटी त्या व्यक्तीनं बिल्डिंगवरून उडी घेऊन आत्महत्या केली. तर मग आपण बघू शकतो की काय आहे हे, मग भौतिक जग जे आहे ते अशा प्रकारे आहे. तर इथं एवढी भयानक अशी दुःख आहे, संकट आहेत. तर या संकट हे शाश्वत संकट कायमस्वरूपी येत राहणार. आज जरी हे संकट संपलं तर दुसरं संकट येणार. ही भौतिक प्रकृती जी आहे वेगवेगळे अशा प्रकारे क्लेश जे आहे ते देतच असते. तर म्हणून आपण बघतो की अशा प्रकारे इथं काही शाश्वती नाही कुणाला जीवनाची. कधी म्हणजे आज पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये कमीत कमी एवढी तरी शाश्वती होती की लोकांना 100 वर्ष तरी जगू शकत होते. 100 वर्षापर्यंत त्यांना काही होणार नाही अशी एवढी शाश्वती होती पूर्वीच्या युगामध्ये. परंतु आताच्या युगामध्ये काही शाश्वती नाहीये. गर्भामध्येच जे आहे ते बालक मृत होत आहेत, जन्मल्यानंतर सुद्धा मृत होत आहेत, आणि पदोपदी आज अनेक प्रकार घडत आहेत, ऍक्सिडेंट किंवा खून वगैरे असे अनेक प्रकारचे गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळं कुणाला काही जीवनाची काय नाहीये, शाश्वती नाहीये. तर अशा प्रकारे हे जगत जे आहे ते पूर्णपणे दुःखाने भरलेलं आहे. म्हणून भागवत मध्ये म्हटलेलं आहे की संसारे अस्मिन महाघोरे जन्म मृत्यू समाकुले, की हा जो संसार आहे संसारे अस्मिन महाघोरे अतिशय भयंकर आहे, जन्म मृत्यू समाकुले, ह्या जगामध्ये जन्म आणि मृत्यू हे अतिशय भयंकर ही जी दुःख आहेत ही सामावलेले आहेत. परंतु याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर पूजनम वासुदेवस्य तारकम वादी विस्मृत हा म्हटलेला आहे की भगवान वासुदेव आहेत यांचं पूजन केल्यानंतर ह्या दुःखापासून व्यक्ती जो आहे तो मुक्त होऊ शकतो. तर श्रीमद भागवत मध्ये हे सांगितलेलं आहे. आणि जेव्हा कृष्ण श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये त्याचा संदर्भ येतो की ज्यावेळीस भगवान श्रीकृष्ण उद्धवांना ज्ञान देत होते, ते देत असताना भगवंत उद्धवांना म्हणतात की उद्धव मी आता भौतिक जगाचा आता मी निरोप घेणार आहे, हे आता भौतिक जगत मी त्यागून मी आता माझ्या धामाला जाणार आहे. तर भगवान सांगतात की त्यानंतर तू या जगामध्ये येथे राहू नकोस म्हणतात. ते पुढे भगवान म्हणतात की तू अतिशय निष्पाप आहे आणि कलियुगातील लोक मात्र सर्व प्रकारचे पापकर्म करणार, सर्व प्रकारचे पापकर्मामध्ये रत असणार, म्हणून तू येथे न राहणेच योग्य. अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते उद्धवांना हे करतात, संदेश देतात. आणि आज आपण पाहतो की कलियुग इतकं भयंकर आहे, कलियुगामधील इतक्या काही घटना, वातावरण इतकं दूषित आहे, इतके पापकर्म होत आहेत. तर हे आत्ताच्या स्थितीमध्ये असं आहे की ज्याला कलियुगाची सध्या पहाट म्हटलं जातं, अजून किती कलियुग पुढे येणार आहे, हजारो वर्ष आहेत. तर याच्यामध्ये पुढे काय होणार आहे हे फार भयंकर परिस्थिती असणार आहे या भौतिक जगामध्ये. म्हणून प्रभुपाद म्हणतात की हे भौतिक जगत हे सभ्य लोकांसाठी नाही आहे. तर आता ज्यांना कृष्ण भावना प्राप्त झालेली आहे, आत्ताच गंभीर होऊन याच जन्मामध्ये भगवत धामाची प्राप्ती करा, अशा प्रकारे प्रभुपादांनी सुद्धा आपल्याला अनेक शिकवणीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी भौतिक जगत जे आहे ते अतिशय दुःखालय आहे. आणि या जगामध्ये दुःखात हे करत असताना या ठिकाणी राजा जे आहेत ते पुढचं एक गोष्ट सांगतात की भौतिक पाप पुण्याचं जे अज्ञानजन्य प्रदूषण आहे याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण हे भौतिक पाप आणि पुण्य ह्याला प्रदूषण म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर व्यक्ती जो आहे आपण पाहतो की ह्या दोन कार्यामध्ये नेहमी रत असतात, एकतर पाप करणं किंवा पुण्य करणं. पाप कर्म व्यक्ती तमोगुणाच्या आहारी जाऊन अज्ञानामुळे व्यक्ती जो आहे तो काय करत असतो, पाप कर्म करत असतो. मग पाप कर्मामध्ये आपण पाहतो की मांसाहार, नशापान, व्याभिचार, जुगार या प्रकारचे पाप कर्म आहेत. आणि याच्याही व्यतिरिक्त अनेक असे पाप आहेत जे आपल्याकडून कळत न कळत अशा प्रकारे आपल्याकडून घडत असतात. काही लोक पाप घडू नये म्हणून श्वासाद्वारे किंवा आपण खातो त्याच्यातून पाप कर्म जातं, म्हणून तोंडाला हे लावतात की श्वासाद्वारे किंवा मुखाद्वारे जीव आपल्या शरीरामध्ये जाऊन त्यांची हत्या होऊ नये अशा प्रकारे ते हे करतात. परंतु आपण थांबू शकत नाही पाप कर्म, श्वासोश्वास त्याला आपण थांबू शकत नाहीये. आपण चालणं थांबू शकत नाही चालताना, किंवा आपण अन्न ग्रहण करताना, शिजवताना अनेक प्रकारचे पाप कर्म घडतात. तर ह्या पाप कर्मापासून व्यक्ती दूर राहू शकत नाहीये. तर पाप जे आहे ते अशा प्रकारे व्यक्तीला हे काय करतं, त्याच्या बंधनाला कारणीभूत ठरत असतं. आणि ह्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की जी पशुहिंसा आहे ती सगळ्यात भयंकर पाप कर्म आहे. तर पशुहिंसा जे लोक करतात, प्रभुपाद म्हणतात की अशा लोकांनी जगूही नये आणि मरूही नये. कारण जर अशी लोक जर जगली तर काय करणार, आणखीन जीवांची हत्या करणार, आणखीन पाप कर्म करणार. आणि ती लोक जर मृत्यू झाला मेल्यानंतर त्यांना अतिशय भयंकर जे आहे दुःख किंवा त्याचे परिणाम जे आहे त्यांना भोगावे लागणार. तर म्हणून या पाप कर्मापासून दूर राहिले पाहिजे. अनेक व्यक्ती जे आहेत ते पाप कर्म करत नाहीयेत, कारण त्या पाप कर्माचे परिणाम त्यांना माहीत आहे आणि त्यांना या भौतिक जगातून मुक्त होण्याची इच्छा पण नसते. परंतु त्यांना केवळ भौतिक लाभ, भौतिक इच्छा, इंद्रियतृप्ती ह्याच्यामध्ये स्वारस्य असल्यामुळं असे लोक स्वर्गप्राप्तीची कामना करतात. मग स्वर्गप्राप्तीसाठी वेगवेगळे यज्ञ विधी दान तप अशा प्रकारचे विधी करतात की ज्याद्वारे त्यांना स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि स्वर्गाची प्राप्ती झाल्यानंतर काय, स्वर्गलोकामध्ये अमर्याद सुख, त्यांना माहित आहे की तिथं अप्सरा आहेत आणि तिथं ऐश्वर प्रचंड आहे आणि तिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही अशी त्यांची धारणा असते. आणि त्यांना वाटते की स्वर्ग प्राप्ती केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं सफलता झाली याच्यामध्ये. म्हणून केवळ स्वर्गप्राप्तीसाठी ते काय करतात, वेगवेगळे यज्ञ दान तप अशा प्रकारच्या विधी करतात आणि स्वर्गप्राप्तीची कामना करून स्वर्गाची इच्छा करतात. जसं की आपण पाहतो की इतर जे धर्म आहेत या धर्मामध्ये सुद्धा ज्या संकल्पना आहेत त्या केवळ स्वर्गप्राप्तीपर्यंतच आहेत. तुम्ही अशा प्रकारचं कर्म करा म्हणजे तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. परंतु हे स्वर्गप्राप्ती जरी झाली तरी स्वर्गामध्ये सुद्धा तिथं सुद्धा काय आहे, दुःख आहे. तिथं दुःख नाही असं नाहीये की ज्या परिस्थिती आपण या भौतिक जगामध्ये अनुभवतो तशाच परिस्थिती ज्या आहे ते स्वर्गलोकामध्ये सुद्धा पाहायला मिळते. तिथं सुद्धा एकमेकांप्रती ईर्ष्या आहे, एकमेकांच्या प्रती क्रोध उत्पन्न होतो, द्वेषाची भावना होते आणि त्या ठिकाणी सुद्धा भय आहे कधी या ठिकाणाहून पुण्य संपल्यानंतर पतन होईल. आणि परंतु जीवात्मा जो आहे जेव्हा स्वर्गलोकामध्ये जातो त्यामध्ये इतकं इंद्रियतृप्तीमध्ये मग्न राहतो की आपलं कधी या ठिकाणाहून पतन होणार आहे हे त्याला समजत नाहीये. आणि मग अशा प्रकारे सुख भोगत भोगत स्वर्गलोकातून नंदनकानन उद्यानातून त्याचं काय होतं, या भौतिक जगामध्ये पुन्हा पतन होतं अशा प्रकारे म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये पण भगवान म्हणतात की जेव्हा व्यक्तीचं पुण्यकर्म क्षीण होतं, क्षीणे पुण्यम मरते लोकं मिशंती, की जेव्हा पुण्यकर्म क्षीण झाल्यानंतर जीवाला जे आहे की या भौतिक जगामध्ये पुन्हा परतून या ठिकाणी यावंच लागतं. म्हणून स्वर्गलोक जे आहे हे स्वर्गलोक पण काही शाश्वत नाही, तिथं सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे दुःख क्लेश जे आहे ते मिळणार आहे. तर म्हणून याला की पाप पुण्याचं प्रदूषण असं म्हटलेलं आहे की व्यक्ती भलेही पाप कर्म करो किंवा पुण्यकर्म करो तो आपल्या जीवनाचं परिपूर्णत्व प्राप्त करू शकत नाहीये, त्याला पुन्हा या भौतिक जगामध्ये दुःख भोगण्यासाठी पुन्हा यावं लागतं. तर म्हणून या प्रदूषणापासून दूर राहिलं पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी जे राजा आहे ते भगवंतांना प्रार्थना करताना म्हणत आहेत. आणि या प्रकारे जेव्हा हे जाणून भौतिक जगाचं स्वरूप जाणून आपलं स्वरूप जाणून आपण कोण, भगवंतांचे शाश्वत अंश आहोत, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हे जाणून त्या प्रकारे आपण जर आपण सेवारत राहिलो तर आपण निश्चितपणे या भौतिक जगाच्या दुःखातून परे होऊ शकतो. मग जोपर्यंत असं म्हटलेलं आहे की या भौतिक जगामध्ये आपण आहे, या जगामध्ये कोणत्याही योनीमध्ये किंवा कोणत्याही लोकांमध्ये व्यक्ती जो आहे तो सुखी राहू शकत नाहीये. तर या जगातील प्रत्येक वस्तू जी आहे ही आत्म्यासाठी काय आहे, प्रतिकूल आहे. म्हणून या ठिकाणी व्यक्ती जो स्वामी बनण्याची इच्छा करतो ती भावना त्यागून आपण भगवंतांचा शाश्वत सेवक आहोत ही भावना ठेवून तो व्यक्ती काय होऊ शकतो, त्याप्रमाणे जर तो कार्य करत राहिला तर तो यातून मुक्त होऊ शकतो. आणि ते मुक्त होण्याचं जे साधन आहे ते कोणतं आहे की जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तापून शुद्ध केलेल्या सोन्या चांदीप्रमाणे आपले मूळ स्वरूप प्राप्त करून काय होतो, शुद्ध होतो. म्हणजे जीवात्मा जो आहे तो शुद्ध होतो. कसं की जसं की या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की सोन्या चांदीला जर शुद्ध करायचं असेल तर त्याला केवळ पाण्यातून काढून ते शुद्ध होत नाहीये, तर त्याला अग्नीमध्ये त्याला तापून त्याचं काय करावं लागतं, त्याच्यातील मलिनता आहे ती दूर करावी लागते. तर प्रत्येकाची शुद्धीकरणाची विधी जी आहे ती वेगवेगळी आहे. आपणाला अग्नीत टाकून शुद्ध करू शकत नाही का नाही, आपल्याला स्नान करून शुद्ध व्हावं लागतं. तसंच सोन्या चांद्याला अग्नीमध्येच टाकावे लागेल, त्याला पाण्यानं स्वच्छ करू शकत नाहीये. तर तशा प्रकारे जीवात्मा जो आहे तो भगवंतांचा जो शाश्वत अंश आहे तो या ठिकाणी भौतिक जगामध्ये येऊन बद्ध झालेला आहे, वेगवेगळ्या पापकर्मामध्ये संलग्न झालेला आहे. त्याला जर शुद्धीकरण त्याचं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा. या ठिकाणी जे राजा आहेत ते म्हणतात की भौतिक जंजाळातून ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे त्याने भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा जो मार्ग आहे तो काय करायचा, स्वीकार केला पाहिजे. तर अशी ही जी भक्ती आहे, भगवंतांची भक्तिमय सेवा आहे, हे काय करतं, जीवाचं हृदयाचं शुद्धीकरण करतं। म्हणून असं म्हटलेलं आहे की जेव्हा हस्तिनापूरमधील स्त्रिया ज्या आहेत, ह्या जेव्हा भगवंत द्वारकेवरून हस्तिनापूर या ठिकाणी येतात, आल्यानंतर त्या जेव्हा भगवंतांना प्रार्थना करतात, त्या प्रार्थनेमध्ये ते एक श्लोक म्हणतात की त्या श्लोकामध्ये त्या म्हणतात की येथे भगवंत जे आहेत ते दिव्य रूपामध्ये आमच्या समोर काय आहेत, उपस्थित आहेत, आपल्या भक्तिमय सेवेने व आपली इंद्रिये व जीवन यावर सतत संयम ठेवून ज्यांनी आपली अंतकरणे निर्मळ आणि निष्पाप बनवलेले आहेत आणि जे भौतिक चेतनेपासून शुद्ध झालेले आहेत, अशा अनेक भक्तांनी त्यांचे दिव्य रूप अनुभवले आहेत, आपले जीवन शुद्ध करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे। म्हणजे त्या प्रथम या ठिकाणी म्हणतात की आपल्या एकनिष्ठ भक्तिमय सेवेने, म्हणजे आपण अशा एकनिष्ठपणे भगवंतांची भक्तिमय सेवा करून आपली इंद्रिये आणि जीवन यावर संयम ठेवून, म्हणजे जेव्हा अशा प्रकारे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न राहतो, आपलं इंद्रिय आणि जीवन याच्यावरती आपण संयम ठेवू शकतो, आणि या प्रकारेच हे केल्यानंतरच काय होईल, आपले अंतकरण जे आहेत ते निर्मळ होऊ शकतील, शुद्ध होऊ शकतील, आणि तेव्हा मग भगवंतांच्या आपले जीवन शुद्ध करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, अशा प्रकारे ते प्रार्थनेमध्ये म्हणतात। त्यानंतर वासुदेव नारद मुनी जे आहे ते भगवान श्रीकृष्णांचे पिता वासुदेव यांना उपदेश करताना श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये म्हटलेलं आहे, तर ते सांगतात जेव्हा ते प्रश्न विचारतात की परमेश्वराप्रती जीवाचे नित्य कर्तव्य काय आहे, अशा प्रकारे जेव्हा ते प्रश्न विचारतात त्या प्रश्नाला उत्तर दाखल नारद मुनी जे आहेत ते भगवंतांच्या सेवेची महिमा वर्णन करतात। ते म्हणतात की भगवंतांची सेवा केल्यानंतर अखिल विश्व जे आहे ते काय होतं, पावन होतं, आणि सेवा जी आहे ती इतकी काय आहे, बलवान आहे। दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात की भगवंतांची सेवा अतिशय शक्तिशाली आहे, देव आणि अन्य जीवांचा जे द्वेष करणारे मनुष्यही जेव्हा भक्तिमय सेवेविषयी श्रवण करतील, त्याचं कीर्तन करतील, त्याचं ध्यान करतील किंवा प्रत्यक्ष तिचा आदर करतील किंवा ती सेवेचा स्वीकार करतील, तेव्हा काय होईल, ते देखील काय होऊ शकतात, त्वरित शुद्ध होऊ शकतात, इतके भक्तिमय सेवेची काय या ठिकाणी महिमा वर्णन केलेले आहे। भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे हरिनाम आणि सेवा याच्याविषयी सांगताना म्हणतात, एका तात्पर्यामध्ये भागवतमच्या सांगितलेलं आहे की या विश्वातील अखिल पापजनित जी काही परिस्थिती आहे, ज्याला आपण आजकालची परिस्थिती पण म्हणू शकतो की हे सर्व अनेक या सृष्टीमधील जे काही पापकर्माचा परिणाम म्हणूनच हे अशा प्रकारचे क्लेश येतात, तर ते म्हणतात की या विश्वातील अखिल पापजनित अशुभ परिस्थिती हरिनाम कीर्तनाने त्वरित दूर होऊ शकते। म्हणजे भगवंतांच्या नामाचं कीर्तन जे आहे ते एवढे सामर्थ्यशाली आहे की अशा प्रकारची अशुभ परिस्थिती सुद्धा काय होऊ शकते, त्वरित दूर करता येते। सर्व पापकर्म त्यागून हरिनाम ग्रहण करणाऱ्यांची हृदय जे आहे ते भगवंत कधीच त्यागत नाहीयेत। म्हणजे जे सर्व पापकर्मापासून मुक्त आहेत आणि जे नित्य भगवंतांचं हरिनाम घेतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर अशा प्रकारे जे भगवंतांचे नित्य नाम घेतात, तर असे भक्तांचे हृदय जे आहेत ते भगवंत कधीही त्यागत नाहीयेत। म्हणून ते पुढे म्हणतात की असे नामोच्चारण दोषमुक्त नसूनही भगवत सेवेमध्ये सदैव युक्त असणारे भक्त हळूहळू प्रेम निष्ठा स्तरावरती येऊन भगवत प्रेमाचा स्तर जे आहे ते प्राप्त करू शकतात। म्हणजे असं म्हटलेलं आहे की असं म्हणजे नामाचं उच्चारण भलेही दोषमुक्त नाहीये, परंतु व्यक्ती जर भगवत सेवेमध्ये जर युक्त असेल निरंतर आणि एकनिष्ठेने भगवंतांची सेवा करत असेल, तर तो व्यक्ती सुद्धा केवळ हरिनाम आणि सेवेच्या सामर्थ्यानं तो भगवत प्रेमाचा स्तर जो आहे तो प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून यावरून आपण समजू शकतो की भगवंतांची सेवा जी आहे किंवा हरिनाम जे आहे हे इतकं शक्तिशाली आहे की या जगातील सर्व काही समस्यांचं ते निवारण करू शकतं. तर या ठिकाणी नंतर सेवेची महिमा सांगितल्यानंतर ही जी सेवा आहे हे आपण कशाप्रकारे करू शकतो, भगवंतांच्या आज्ञेचं पालन करून, गुरुच्या आज्ञेचं पालन करून ही जी सेवा आहे ते आपण करू शकतो. आणि भगवंतांची आज्ञा काय आहे, श्रील प्रभुपाद याच्या तात्पर्याच्या शेवटी म्हणतात की भगवंतांची आज्ञा काय आहे, जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, किंवा गुरुचं कार्य काय आहे, गुरु आणि कृष्णाचं शेवटचे लास्ट ओळ त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की गुरु आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे उद्दिष्ट एकच आहे, संपूर्ण विश्वामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार करणे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की गुरूंचं हे कार्य आहे. जसं की आपण श्रीमद भागवतमच्या ह्याच्यामध्ये पाहतो की दक्ष आणि जेव्हा नारद मुनींना श्राप देतात त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद वर्णन करून सांगतात की जेव्हा प्रभुपाद संपूर्ण विश्वभरामध्ये प्रचार कार्य करत होते तर जेव्हा हे तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की मी एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीये, का, कारण की माझे जे अनेक शिष्य आहेत, जसा दक्षाला दक्षानं नारद मुनींना श्राप दिला त्याप्रमाणे माझे जे अनेक शिष्य त्यांच्या माता पित्यांना मी त्यांच्यापासून दूर केलेलं आहे आणि इथं भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न केलेलं आहे, त्यामुळे अनेक माता पित्यांचे श्राप जे आहे ते मला लागलेलं आहे, त्यामुळे मी एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीये नारद मुनींच्या प्रमाणे आणि मला वेगळ्या ठिकाणी भ्रमण करावं लागतं. तर आता प्रभुपाद म्हणतात की मला आता हे माझं जे कार्य ग्रंथ लिखाणाचं मला पूर्ण करायचं आहे, मला एका जागी थांबायचं आहे, म्हणून हा जो श्राप आहे तो माझ्या शिष्यांनी काय करावा, तर स्वीकार करावा. आणि प्रभुपाद जसे भ्रमण करत होते तसा भ्रमण करून प्रभुपादांनी शिष्यांनी काय करावा, प्रचार करावा, असं प्रभुपादांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून गुरु आणि प्रभुपादांचं कार्य काय आहे, भगवंतांचा संदेश प्रचार करणं. तर ह्या संदेशाचं प्रचार करण्याचं जे उत्तरदायित्व आहे ते आता भगवंतांनी किंवा गुरूंनी जे आपलं पूर्णता जे भक्त समुदाय आहे यांच्यावरती सोपवलेलं आहे. तर प्रत्येकानं यथाशक्ती आपण पूर्ण आपल्या क्षमतेनं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जितकं होईल तितकी आपली साधना पहिली स्ट्रॉंग साधना आणि आपली सेवा हे सगळ्याचा समांतर समतोल ठेवून हे जे भगवंतांचं ज्ञान प्रचार कार्य आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यम आहेत, ग्रंथ वितरण आहे, भेटीची वितरण आहे. तर प्रभुपादांच्या या पुस्तकांचा जेव्हा जितका आपण समाजामध्ये प्रचार करू, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तर तितका अधिक प्रमाणामध्ये ह्या लोकांना हे लोक जे आहे ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतील, पापकर्मातून मुक्त राहतील आणि त्यांचं आपलं मनुष्य जीवन जे आहे ते सफल करू शकतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रभुपादांनी अंतिमतः सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. हरे कृष्ण. कुणाची काही टीका टिप्पणी प्रश्न असेल तर सांगू शकता, प्रयत्न करेन. जय ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. शिल प्रभुपाद की जय. समस्त भक्तवृंद की जय.